डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी त्या वाटात आणि हिरव्या डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी त्या वाटात समुंदराची ती लाट करते मुजरा पाण्यावर तरंगणारी ती बोट घेना दर्शन उसळते समुंदराची ती लाट करते मुजरा पाण्यावर तरंगणारी ती बोट विशाल समुंदर आणि हो भक्त राहतात तिच्याच धाकात आहो विशाल समुंदर आणि हो भक्त राहतात तिच्याच धाकात हिरव्या डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी त्या वाटात हिरव्या डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी त्या वाटात नवसाला पावते भोळ्या भक्तांना आपल्या सुखाची वाटती दावते साऱ्या भक्तांना आई एक वीरा नवसाला पावते भोळ्या भक्तांना आपल्या सुखाची वाटती दावते तिच्याच नावाचा गजर असतो भक्तजनांच्या मुखात तिच्याच नावाचा गजर असतो भक्तजनांच्या मुखात हिरव्या डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी त्या वाटात हिरव्या डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी त्या वाटात शक्तिशाली आम्हा भक्त जनांची आहे ती एकच वाली कोळीवाड्याची राणी आहे ती शक्तिशाली आम्हा भक्त जनांची आहे ती एकच वाली तिच्याच दयेन कृपेन नांदते घरकुल आमचं सुखात आहो तिच्याच दयेन कृपेन नांदते घरकुल आमचं सुखात हिरव्या डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी त्या वाटात हिरव्या डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी त्या वाटात हिरव्या डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी त्या वाटात हिरव्या डोंगरात दिसतय राऊळ नागमोडी